सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये स्वच्छता गृहांचा विषय आपण या आठवड्याच्या सुरुवातीपासून बोलतो आहोत. आधी तर हे जाणून घेतलं गेलं की संपूर्ण नाशिक भरात फक्त 550 सार्वजनिक स्वच्छता गृह आहेत आणि आता स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आणखीन 119 स्वच्छता गृह आपल्या शहरामध्ये बांधली जाणार आहेत. डेफिनेटली वेगवेगळ्या भागांमध्ये गरज आहे. आणि सध्या लाईनवर कोण आहे?
गुड मॉर्निंग, बोलतो.
बोला बोला, कुठचा तो एरिया आहे जिकडे स्वच्छता गृह असायला हवा असं तुम्हाला वाटतंय?
मला तसं वाटतं नवरंग होळकडे असायला हवं त्या एरियामध्ये. आणि दुसरं आपलं मार्केट यार्ड आहे त्या एरियात पाहिजे, कारण की मार्केट यार्ड म्हणजे खूप येण्या जाण्याचा तो काय आणि तिथे खेडेगावातले लोक जास्त येतात.
पण इफ आय एम नॉट रॉंग, मार्केट यार्डामध्ये दोन स्वच्छता गृह आहेत.
दिंडोरी रोडचा जो रस्ता आहे संध्याकाळी तिथे बाजार भरतो महालक्ष्मी
त्याच्या
एरियात नाही आहे मला वाटतं. मला वाटतं एमएससीबी बोर्डा एमएससीबी चं ऑफिस आहे तिथे आहे.
बरोबर,
त्याच्याही पुढे आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्ट निमाणी तसं असं मला वाटतंय.
खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. ओके ओके, ग्रेट, थँक्स फॉर कॉलिंग नैनाजी.
आणि तू काढलेल्या विषयाबद्दल एवढं चांगलं काम करलंय बरं वाटतंय.
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके नाशिक, मला पर्सनली जरा डाऊट वाटतोय की ह्या एरियाचा नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी विचार केला जाईल. कारण आहे त्यामागे एक स्पेसिफिक. एक स्वच्छतागृह आपल्याला दिसतं आहे निमाणीमध्ये, दुसरं आहे मार्केट यार्डाच्या आतमध्ये, आणि तिसरं स्वच्छतागृह म्हणजे तुम्ही तो रस्ता पुढे सोडला अगदी महालक्ष्मी थिएटर, त्यानंतर पोलीस स्टेशन, त्यानंतर अजून थोडं पुढे गेला 1.5 किलोमीटर की उजव्या हाताला तुम्हाला ते एक स्वच्छतागृह दिसेल. म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटर अवाक्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्वच्छतागृह लागतं आहे. त्यामुळे मला थोडं डाऊट आहे मनामध्ये की या एरियाचा विचार होईल. पण असे पण बरेच भाग आहेत शहरामध्ये जिकडे अक्षरशः 5-5, 6-6, 7-7, 8-8, 9-9, 10-10 किलोमीटर संपतात तरी सुद्धा स्वच्छतागृह लागत नाही. मूत्रालयाचा सुद्धा तिथे गंध नसतो. गंध नसतो ते ठीक, पण मूत्रालय तर असायला हवं. असा कुठचा भाग आहे जिकडे खरंच स्वच्छतागृह व्हायला हवीत, सार्वजनिक स्वच्छतागृह व्हायला हवीत? जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.